माझा मित्र प्रिय शास्त्री, माझा मित्र श्री शास्त्री, माझा मित्र श्री शास्त्री पुण्यनगरीत पार्वतीच्या पायथ्याशी जन्मला, तिकडेच वाढला आणि शिकला. आईच्या सेवेत आणि सावलीत वाढला. आज श्री पार्वतीच्या शिखरी पोचून झुणका भाकर खाण्यास विसरला. तसाच स्वतःलाही दुरावला. आज 2024 60 वर्ष कॅनडात राहून श्री शास्त्रीचा भारतात कोणाशीही संबंध नाही. एकूणचा एक संबंध जो आहे तो सुरेश देव आहे.